दुसरे शमुएल अध्याय 8। यानंतर दाविदाने पलिष्ठ्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली। मोआबातील लोकांचाही त्याने पराभव केला। त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून राहायला लावले आणि दोरीच्या साह्याने त्यांच्या रांगा केल्या। त्यापैकी 2 रांगातील लोकास ठार केले आणि 3 रांगेतील लोकास जीवदान दिले। अशा प्रकारे मोआबातील हे लोक दाविदाचे अंकित बनले। त्यांनी दाविदाला खंडणी दिली। रहोबाचा मुलगा हद्देझर हा सोबाचा राजा होता। फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दाविद तिकडे गेला, तेव्हा त्याने या हद्देझरचा पराभव केला। 1700 घोडेस्वार आणि 20,000 पायदळ त्याने सोबाचा राजा हद्देझरकडून बळकावले। रथांचे 100 घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करून टाकले। दिमिष्कामधील अरामी लोक सोबाचा राजा हद्देझरच्या मदतीला आले। त्या 22,000 अरामी लोकांसही दाविदाने ठार केले। मग त्याने दिमिष्कातील अरामात आपले बस्तान बसवले। हे अरामी लोकही दाविदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली। परमेश्वराने दाविदाला तो जाईल तेथे यश दिले। हद्देझरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दाविदाने ताब्यात घेऊन त्या यरुश्लेमेला आणल्या। हद्देझरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा हद्देझरची नगरे येथील अनेक पितळी वस्तूही दाविदाने आणल्या। हमातचा राजा तोई याने हद्देझरच्या संपूर्ण सैन्याचा दाविदाने पाडाव केल्याचे ऐकले, तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला राजा दाविद याच्याकडे पाठवले। हद्देझरशी लढाई करून त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करून त्यास आशीर्वाद दिला। हद्देझरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या। योरामने सोने चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दाविदासाठी आणल्या। दाविदाने त्यास स्वीकारून परमेश्वरास अर्पण केल्या। या आधीच्या समर्पित वस्तूंबरोबरच त्या ठेवून दिल्या। आपण पराभूत केलेल्या राष्ट्रांमधून दाविदाने लूट आणलेली होती। दाविदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालिकी यांचा पराभव केला। रहोबाचा मुलगा सोबाचा राजा हद्देझर याचा पराभव केला। क्षार खोऱ्यातील 18,000 अरामींचा पाडाव करून तो परत आला, तेव्हा त्याचा जय जयकार झाला। अदोममधील त्याने शिपायांची ठाणी बसवली। अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली। अदोमी लोक त्याचे अंकित झाले। जेथे जाईल तेथे परमेश्वराने दाविदाला विजय मिळवून दिला। दाविदाची सत्ता सर्व इस्रायलावर होती। त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले। सरुवेचा मुलगा यवाब सेनापती होता। अहिलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबार नवीस होता। अहिटुबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहिमलेख हे याजक होते। सराया कार्यवाह होता। यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता। दाविदाचे पुत्र महत्वाचे मंत्री होते।